मलेरिया हा डासांद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स या विषाणूमुळे हा रोग होतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागात जास्त आहे. प्लाझ्मोडियम या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात हिपोक्रॅटिस यांनी मलेरिया सदृश आजारात माहीत होता. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात जलुईट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती तेव्हा या सिंकोना वनस्पतीच्या त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारामुळे मलेरिया आणि अन्य तापां प्रकारचे ताप यातील फरक सीडनहॅम आणि अन्य वैज्ञानिकांना ओळखणे शक्य झाले. इसवी सन 1880 मध्ये लिवेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला. परंतु या डासांचे प्रामुख्याने जे 3 प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता. इसवी सन 1897 मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इसवी सन 1898 मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरातही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी बिगनमी आणि ब्रेस्टिनेली यांनी अॅनोफॅलिस जातीच्या डासांमध्ये प्लाझ्मोडियम पॉलिफेरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांना मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले. मलेरियाची कारणे यामध्ये 2 प्रमुख घटनांचा विचार केला पाहिजे. पहिलं मलेरियाचे जंतू आणि त्यांचे वातावरण आणि दुसरं म्हणजे अॅनाफिलस जातीची डास आणि त्यांचे वातावरण. डासांच्या शरीरातील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडींविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आहे आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखवली आहे. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बहुंशी आपल्या हिंदुस्थानात कोलकाता आणि बेंगलोर येथे केले आहे. या संशोधनासाठी इसवी सन 1902 नोबेल पारितोषिकही त्यांना मिळालेले आहे. रोनॉल्ड रॉस यांचा जन्म अल्मोडा इसवी सन 1857 मध्ये झाला होता. त्यांचे वडील सर सी सी जी रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनॉल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इसवी सन 1875 मध्ये लंडन येथील सेंट बॅथिलोमो हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला. इसवी सन 1881 मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले. डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधी करण्यात आला असला तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो व त्याला प्रतिबंध कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती. इसवी सन 1894 साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरवले. त्यांनी ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे त्यांना चावा घेण्यास डासांना उपयुक्त केले. या मलेरियाग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर त्या डासांच्या शरीरात मलेरिया जंतूंचे काय होते, कोणकोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला. परंतु पहिली 2 वर्ष त्यांना फारशी प्रगती मिळाली नाही. तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इसवी सन 1897 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांना दिसून आले की डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते. लक्षणे या आजारात मुख्यतः खालील लक्षणे आढळतात. थंडी वाजण्याचा त्रास सुमारे 15 मिनिट ते तासभर चालतो. थंडी वाजून ताप येतो, ताप थोडा वेळ टिकतो. ताप कमी होताना घाम येऊन उतरतो. ताप सहसा दुपारी येतो, ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो. तापाबरोबरच खूप डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते, याबरोबर पाठही दुखते. मलेरिया सौम्य असेल किंवा अर्धवट उपचार झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधी कधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात, पण तक्रारी खूप असतात. रक्त नमुना तपासण्याखेरीज याचा निर्णय करणे अवघड होऊन बसते. मलेरिया तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्लास्मोडियम फॉलिस्पॅरम प्रकारच्या जंतूमुळे रुग्ण कोमात जाण्याची व दगावण्याची शक्यता असते. काही रुग्णांना मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी सुद्धा दिसून येतात. मलेरियाचे प्रकार: प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम वॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम ओव्हेल हे मलेरियाचे काही प्रकार आहेत. मलेरियामधील उपचार: मलेरिया आजारावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यत्वे क्लोरोक्वीन, पायमाक्वीन, क्विनाईन, आर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात. रुग्णात काही जटिलता नसल्यास औषधे तोंडाने दिली जातात व जटिलता असल्यास शिरेवाटे औषधे टोचली जातात.